सिर्फ चौगाड़ा नहीं बचता, तांडव शुरू हो जाता है जब पार्टनर टाइम पे घर पर नहीं आता और उसका फोन भी नहीं लग पाता है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर इसी बारे में बात कर रहे हैं। महक आपके साथ है आणि काय आहे ना, जेव्हा पार्टनर घरी वेळेत येत नाही तेव्हा आपल्याला काळजी सुद्धा वाटायला लागते की यार, जेव्हा म्हणजे आपले एखादे जवळचे व्यक्ती असतात ना, त्यांच्याबद्दल वाईट विचार जास्त यायला लागतात की याच्यासोबत काहीतरी वाईट तर झालं नसेल ना, गाडी तर व्यवस्थित असेल ना, काही ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल का वगैरे वगैरे, असे सगळे नाही नाही ते विचार आपल्या डोक्यात यायला लागतात। ते म्हणतात ना की मन चिंती ते वैरीही न चिंती, तसंच होतं अगदी, कारण की आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीची काळजी खूपच जास्त असते आणि त्या व्यक्तीसाठी आपलं जे प्रेम असतं ना ते त्या काळजीतून दिसत असतं। पण जेव्हा आपला पार्टनर वेळेत घरी येत नाही तेव्हा काय काय डोक्यात सुरू होतं याबाबतीत नांदेडकर अजून काय काय म्हणतायत।
हॅलो, मी प्रमिता बोलतीये।
हाय प्रमिता, मला सांग की तुला कसं वाटतं जेव्हा पार्टनर जे असतात ते वेळेत घरी येत नाही तेव्हा।
पार्टनर सध्या मी तर कॉलेजमध्ये, माझं काही तसं काही हे नाहीये, बट मी एवढं सांग, माझ्या आई बाबांचं मी एवढं सांगू शकते, जेव्हा पण माझे बाबा कुठे बाहेर गावी वगैरे कुठे जातात तर माझी आई ही खूप म्हणजे काळजी घेत असते, मला नेहमी आमच्या तिघा भावंडाला म्हणत असते, कॉल लाव, फोन लाव, फोन लाव, म्हणजे लागला नाही तर परत लाव, उचलला नाही का कुठे, मग काळजी घेत बसते, टेन्शन घेत बसते, खूप काळजी।
हा ओके ओके, तुझे बाबा वेळेत येतात का घरी, म्हणजे काय आठवड्यातले किती दिवस वेळेत येतात किंवा मग नेहमी उशिरा येतात?
म्हणजे तसं काही नाही, कधी वेळ लागतो कधी उशिराही, म्हणजे लवकर येतात, कधी कधी जास्तच काम असलं तर मग उशीर लागतो।
वर्कलोड कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे की किती वेळ लागतो यायला। ओके ओके, थँक्यू।
ठीक आहे, थँक्यू।
खरंच बाबा घरी जेव्हा येत नाहीत ना तेव्हा आई इतकी काळजी करायला लागते। माझ्या घरी सुद्धा हीच केस असते, जेव्हा बाबा वेळेत घरी येत नाहीत किंवा मग त्यांना उशीर होणार असतो, ते सांगून गेलेले असतात की आज मला थोडा उशीर होणार आहे, तरी सुद्धा आईचे फोनवर फोन सुरू असतात, कारण की तिला काळजीच इतकी असते ना की कधी एकदाचे घरी येतील। ती बिचारी जेवण्यासाठी सुद्धा थांबते की जेव्हा ते येतील तेव्हा मग आपण त्यांच्यासोबत जेवूयात म्हणून। तुमच्या घरी कसा सीन असतो, तुमच्याकडे काय होतं जेव्हा वेळेत तुमचं पार्टनर घरी येत नाही, सांगा मला। कॉल करा 9607007935। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।